मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदःक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
हरि 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 तो आदि नव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो ओम तत्सत या ब्रह्मनामाचं निरूपण करायला ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली त्याच्यामध्ये या ओम तत्सत ब्रह्मनामाचं आदि म्हणजे सुरुवातीचं असलेलं नाम म्हणजे ओंकार तो आदि तव ओंकारू ध्याने करीती गोचरू गोचरू म्हणजे स्पष्ट प्रतीतीला आणणं ध्यानाने ओंकार हा स्पष्ट प्रतीतीला आणतात प्रथम या ब्रह्मनामाच्या प्रारंभी अव्यक्त निराकार अचिंत्य अविनाशी नित्य स्वरूप परमात्मा जेव्हा जगत झाला जड जगत झाला तेव्हा तो ओंकाराच्या साह्याने झाला आणि जड जगत म्हणजे आपण थोडक्यात परमात्म्याशी एकरूप देखील ओंकाराच्या साह्याने होतो एकरूप होतो याचा अर्थ अज अव्यय अक्षर अविनाशी अशा परमात्म्याचा आपल्या ठाई अनुभव घेतो ही अनुभव घेण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हा ओंकार ध्यानाने प्रचितीला आणला जातो मी मागच्या वेळेला पतंजली महामुनींनी सांगितलेलं तस्य वाचक हा प्रणव हा त्याचा वाचक शब्द प्रणव आहे आणि तत् जपस्तदर्थ भावनम त्याच्या अर्थाशी एकरूपता करत त्याचा जप करावा असं पतंजली महामुनींनी सांगितलेली एक प्रक्रिया त्याच्यामध्ये सगुण ध्यान कोणतंही असेल विठ्ठल मूर्ती असेल राम मूर्ती असेल कृष्ण मूर्ती असेल त्याचं सगुण ध्यान कसं केलं जातं नामाच्या योगाने हे सांगितलं तथापि नाम आणि ध्यान या वेगळ्या प्रक्रिया असल्यामुळं नामाच्या सहाय्याने ध्यान करण्याचा प्रघात आहे म्हणून मी त्याचं निरूपण केलं मात्र ओंकार हा निर्गुण स्वरूप आहे आणि कुठलीही मूर्ती डोळ्यासमोर न आणता ओंकाराच्या साह्याने देखील तेच ध्यान करता येतं आता त्याची परत मी प्रक्रिया सांगणार नाही मागच्या वेळेला जी सांगितली की प्रथम तर्क आणि तर्कानी एकरूपता, नंतर तो तर्क इतका बलवत्तर होतो नाम घेता घेता, प्रत्येक नाम तर्कानी परमात्म्याशी एकरूपता साधून देत असताना की प्रत्येक वेळेला मोठा तर्क लावण्याची गरज न भासता ती गोष्ट वृत्तीवर आरूढ होते, म्हणजे विचारांवर आरूढ होते आणि नाम घेतल्याबरोबर तो तर्क गृहित आहे, विचाराच्या साह्याने एकरूपता आणि आनंद मिळतो। त्याच्याही पुढे जाऊन तो विचार ही सहज होऊन जातो आणि नामानी आपण आनंदरूप अशी प्रतीती येते। त्याच्यातला मी आनंदरूप अशी जी प्रतीती येते तीही पुढे पुढे, त्याच्यातला मी जाऊन, त्याच्यातला आनंद हा शब्द जाऊन मीच केवळ आहे असा भाव शिल्लक राहतो। तो मी आनंद स्वरूप आहे हे गृहित होऊन जातं आणि मग त्या ठिकाणी साधक दीर्घ काळ थांबतो। तेच ओंकारानी होतं। ओम हा निर्गुण निराकार अक्षर अविनाशी परमात्मा आहे असा सुरुवातीला तर्क लढवून नंतर त्या तर्काचं सहज विचारात रूपांतर होणं आणि त्या विचाराच्या अंगानी आपण म्हणजे मी आनंद स्वरूप असा भाव नामामध्ये निर्माण होणं, केवळ ओमचं नाम घेत असताना, ओम हे नाम घेत असताना आणि मग मी आनंदरूप याच्यातला आनंद हा मीशी समरस होतो आणि केवळ अस्मी भाव शिल्लक राहतो। सर्वात शेवटी ध्याता आपल्या स्वतःला कधी विसरत नाही। गाढ निद्रा आणि ध्यान किंवा समाधी याच्यामध्ये हाच फरक आहे। गाढ निद्रेमध्ये निद्रा घेणारा हरवून जातो निद्रेमध्ये, तर समाधी अवस्थेमध्ये हा मी कायम शिल्लक राहतो, तो मी लोप पावत नाही। म्हणून समाधीला एक तऱ्हेनी जागृत निद्रा असं म्हणण्याचा प्रघात आहे। तो बाह्य संज्ञा शून्य असतो, जगताचं किंचित भान त्याला असतं अथवा नसतं, देहाचंही किंचित भान त्याला असतं अथवा कधी कधी नसतं, पण मीचं भान मात्र कायम असतं। मी आहे हा भाव कायम असतो आणि तो मोठा सुखद आहे। तशाच प्रकारे नाम पुढे घेत असताना हा मी हा भाव देखील जातो आणि मी आहे मधला केवळ आहेपणानी काही एक शिल्लक राहतं, तोच जाणीव स्वरूप परमात्मा। ही पतंजलींची ध्यानाची खुबी मागच्या वेळेला आपण पाहिली, जी मूर्ती ध्यानाच्या योगानी पाहिली ती आता मी ओंकार ध्यानाच्या अंगानी केवळ समजवून सांगितली। मी मागच्या वेळेला असं म्हटलेलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हणजे भगवद्गीतेमध्ये देखील जिथं जिथं ध्यान आलेलं आहे त्याची एक रिव्हिजन घ्यायचा माझा विचार आहे की ध्यानानी तो कसा गोचर होतो परमात्मा। त्याच्यामध्ये प्रथम ध्यानाचं वर्णन हे पाचव्या अध्यायामध्ये आलं। पाचव्या अध्यायाच्या 27 आणि 28व्या श्लोकामध्ये ध्यानाचं वर्णन प्रथम भगवंतांनी केलं। कर्मयोगाच्या शेवटी शेवटी आणि आत्मसंयमन योगाच्या प्रारंभी हे ध्यानाचं वर्णन पाचव्या अध्यायाच्या अखेरीला आलं। ही जी ध्यानाची पद्धत आहे आता इथून पुढे ज्ञानेश्वरीत आलेली आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेली ती आपण करत असलेल्या सोहम ध्यानाशी मिळती जुळती आहे। तेच ध्यान ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ध्यानाला बसताना सुरुवातीला वैराग्याचा आधार पाहिजे। ते श्लोक असे आहेत, स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश, म्हणजे इंद्रियांना होणारे बाह्य विषयांचे स्पर्श, जगतातून इंद्रियांना होणारे स्पर्श हे बाहेरच ठेवून, स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो, आपले जे डोळे आहेत ते डोळे जाऊन भुवयांच्या अंतरी लावून म्हणजे आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावून प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यंतर चारिणौ आणि प्राण आणि अपान म्हणजे आपण सोडत असलेला श्वास आणि घेत असलेला श्वास हे एकसारखे राखून आणि ते नासाभ्यंतर चारिणौ म्हणजे अतिशय हलके राहून एरवी आपला जो श्वास आहे तो 12 अंगुळ म्हणजे ही 4, 4, 8, 4, 12 इथपर्यंत श्वास धरता येतो. जर सूत ठेवलं तर ते सूत हलेल. खोल ध्यानाच्या वेळेला श्वास देखील प्राणशक्ती देखील आवरली जाते, तिचा जवळपास लय देखील होतो मधून अधून. त्यामुळं आपले श्वास हे जणू नाकातल्या नाकात चाललेले आहेत इतके कमी ठेवून यतेंद्रिय मनोबुद्धी ही मुनीही मोक्षपरायणः. इंद्रिय मन आणि बुद्धी यत म्हणजे आवरून, ज्यांनी स्वतःला आवरलेलं आहे त्याला यती किंवा संन्यासी म्हणण्याचा प्रघात आहे. इंद्रिय मन आणि बुद्धी या गोष्टी ज्यांनी आवरलेल्या आहेत अशा प्रकारे आवरून मुनीही म्हणजे मन ही ज्याचं हालचाल करत नाही, मन ही मौनामध्ये आहे असा मोक्षपरायणः मोक्षाची इच्छा धरणारा सच्चिदानंद श्रीहरीची सच्चिदानंद परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा धरणारा असा राहतो. विगतेच्छा भयक्रोधः त्याच्या इच्छा म्हणजे काम नाहीसा होतो, भय नाहीसं होतं आणि क्रोध नाहीसा होतो. यस सदा मुक्त एव सहा असा जो असतो असा जो बसतो तो मुक्त होऊन जातो असा मूळ श्लोक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरचं केलेलं निरूपण ध्यानाच्या अंगाने आपण पाहणार आहोत. ध्यानाला बसलेल्या पुरुषाला प्रथम वैराग्याचा आधार पाहिजे. तो ध्यानाच्या आसनावर बसल्यानंतर विषयाचं मी चिंतन करणार नाही अशा निश्चयामध्ये पाहिजे. तो एखाद वेळेला संसारी असेल, एखाद वेळेला त्याचा संसार सुरूही झाला नसेल किंवा तो संसारी नसेल देखील, तो संन्यासी देखील असेल. तुम्ही कसेही असा ध्यानाच्या प्रारंभी आसनावर बसल्यानंतर तुमचं चित्त किंवा तुमचं मन हे विषयांच्या ठिकाणी भटकणारं नको. त्यालाच भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराज स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश याच्यावर निरूपण करतायत. त्याला वैराग्याचा आधार पाहिजे म्हणून ध्यानाला बसलेल्या पुरुषांनी आसनावर बसल्यानंतर मी पंचकर्मेंद्रियांचे विषय आणि पंच ज्ञानेंद्रियांचे विषय याचं चिंतन करणार नाही असा संकल्प करावा. डोळ्यांचे विषय, कानांचे विषय, स्पर्शाचे विषय, घ्राणेंद्रियाचा विषय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या सगळ्या विषयांपासून मी अलिप्त राहीन असा निश्चय त्यांनी करावा, तसा त्यांनी संकल्प करावा. तसंच आता आपण बसलेले आहोत, सांप्रत बसलेलेही आहोत आणि मला कुठंही जाण्याची इच्छा नाही, काहीही पाहण्याची इच्छा नाही. आत्ता या क्षणाला कोणतंही काम करण्याची इच्छा नाही. मी सर्वांपासून निवृत्त झालेला आहे असाही संकल्प करावा. तसंच मी विषयांखेरीज देखील पूर्ण आहे, सुखी आहे. मी विकाराखेरीज आहे आणि पूर्ण आहे, सुखी आहे अशी भावना करावी असा संकल्प करावा. याला त्यांनी वैराग्याचा आधार असं म्हटलंय. हा वैराग्याचा आधार असल्याखेरीज जो ध्यानाला बसतो जो असा संकल्प न करता ध्यानाला बसतो, त्यांनी संकल्प न केल्यामुळे म्हणजे न ठरवल्यामुळे त्याचं चित्त विषयांकडे वारंवार धाव घेण्याची शक्यता असते आणि ते चित्त आवरायला देखील कठीण जातं. मग ध्यानामध्ये जेव्हा बाहेर पडायला सुरुवात होते तेव्हा आवरायला देखील कठीण होतं. म्हणून ध्यानाला बसताना प्रारंभीच असा संकल्प करावा की मी सगळी कर्मेंद्रिय आणि सगळी ज्ञानेंद्रिय आता या क्षणाला आवरून धरलेली आहेत आणि मला आता कोणत्याही विषयाची आवश्यकता नाही, मला आता आत्मसुखाची इच्छा आहे. मुनी मोक्षपरायणः, मी मोक्षपरायण किंवा आत्मलाभ साधू इच्छितो असा दृढ संकल्प त्याच्या पाठोपाठ करावा. वैराग्याचा आधार असावा आणि वैराग्याच्या आधाराने वैराग्याचा संकल्प केल्यानंतर ध्यानाने मला मोक्ष प्राप्त करायचा आहे याचा अर्थ देह भावनेच्या पलीकडे जायचं आहे, देहविरहित सुखाचा, देहविरहित शांतीचा, मनविरहित सुखाचा, मनविरहित शांतीचा मला प्रत्यय घ्यायचा आहे, ते आत्मसुख मला मिळवायचं आहे असा संकल्प करायचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. तरच मन शरीरामध्ये, बाहेर शरीरातून जगताकडे जाणारं मन आता आपल्या ठिकाणी जर राहायचं असेल तर इंद्रियांच्या स्मृतीनी विषयांच्या ते वारंवार बाहेर जातं, ते बाहेर जाण्यापासून थांबेल. म्हणून या ध्यानामध्ये सुरुवातीला वैराग्याचा आधार आणि आत्मप्राप्तीची प्रबळ इच्छा याचा संकल्प या गोष्टींचा समावेश असावा आणि त्याच्या पाठोपाठ ते असं म्हणतात की सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामी ये करीती. असा संकल्प केल्यानंतर मी विषयांखेरीज पूर्ण आहे, विकारांखेरीज पूर्ण आहे, मला विषयांची काहीही आवश्यकता नाही आणि मी माझ्या ठिकाणी असणारं आत्मसुख भोगू इच्छितो तो परमात्माच मी आहे, सोहम अस्मी इति. मी निर्गुण निराकार अव्यक्त आनंद स्वरूप असं परमात्म तत्व आहे, तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचा भाव धारण करावा आणि तो धारण केल्यानंतर सांडूनी दक्षिण वाम एक उजवी नाकपुडी आहे आणि एक डावी नाकपुडी आहे. प्राणायामाच्या पद्धतीमध्ये एक नाकपुडी दाबली जाते आणि एका नाकपुडीनी श्वास घेतला जातो, नंतर त्याच्या विरुद्ध नाकपुडीनी श्वास सोडताना पहिली नाकपुडी दाबली जाते आणि श्वास सोडला जातो. तसं न करता दोन्ही नाकपुड्या उघड्या ठेवून सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम तसंच श्वास सोडणं आणि श्वास घेणं हे दोन्हीही एकसारखं ठेवून चित्तासी व्योमगामी करीती. आपलं जे चित्त आहे ते चित्त आकाशाच्या ठिकाणी कसं जाईल याला आकाश असं म्हणतात. मस्तकाचा जो प्रांत आहे या प्रांताला आकाश असं म्हणण्याचा प्रघात आहे ध्यान योगामध्ये, त्याला चिदाकाश असं म्हणतात. चिदाकाश, मस्तकाकाश, त्यालाच हृदयाकाश असं देखील म्हणतात. त्याला मूर्धनी आकाश असाही शब्द आहे. पण हे आकाश आहे, हे व्योम आहे, व्योमाकाश देखील म्हणतात. आपलं जे चित्त आहे ते चित्त जोपर्यंत इंद्रियांच्या ठिकाणी आहे म्हणजे विषयांच्या ठिकाणी आहे त्या विषयाच्या संबंधित इंद्रियाच्या ठिकाणी असतं. आपण जर नीट लक्षात घेतलं तर आपलं चित्त ज्या विषयाचं चिंतन करत असतं संबंधित इंद्रियाच्या ठिकाणी असतं आणि संबंधित इंद्रियाला चेतना देखील मिळू शकते विषयाच्या स्मरणाने. जसं काही झालं तरी आता पुणे सोडून आपण बाहेर जायला पाहिजे फिरायला, एकदा डोळ्याचा विषय समोर आला की मग पायही थांबत नाहीत। आपण आता साईट सीइंग करता गेलं पाहिजे। तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही पाहिलेली पूर्वीची दृश्य सहल सगळं आठवायला सुरुवात होईल आणि बेचैन व्हाल। हे जे इंद्रियांच्या ठिकाणी त्या त्या विषयाच्या इंद्रियाच्या ठिकाणी जे चित्त राहतं त्यावेळेला ते चित्त त्या ठिकाणी असतं। अगदी गाणं ऐकायची इच्छा आहे तेव्हा चित्त कानाच्या ठिकाणी राहतं। कानाच्या ठिकाणी आपलं सगळं चित्तवृत्ती एकवटतात, जणू तिथं प्राण आणून आपण ऐकत असतो, मन ही तिथंच आणून ऐकतो। अशा प्रकारे नेहमी इंद्रियांच्या ठिकाणी विषयाच्या योगाने संबंधित इंद्रियाच्या ठिकाणी जे चित्त राहतं ते चित्त जर निर्विषय करायचं असेल, विषयरहित करायचं असेल, तर सर्व इंद्रियांपासून वर नेणं एवढाच उपाय आहे। पटते का तुम्हाला? आणि या भुवयांच्या खाली सगळी इंद्रिय आहेत, डोळ्याच्या खाली सगळी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रियही आहेत आणि कर्मेंद्रिय देखील आहेत। म्हणून चित्ताला राहण्याची जागा ते व्योमाकाश सांगतात, या ठिकाणी चिदाकाश सांगतात, आज्ञाचक्र देखील सांगितलं जातं। कारण तिथं जर चित्त राहिलं तर कोणत्याच विषयाचा बोध त्या ठिकाणी नाही। त्याच्यासाठी म्हणून दोन्हीही नाकपुड्यांनी सम श्वास घ्यावा आणि सम सोडावा असं प्राथमिक रीतीने सांगितलं। म्हणजे प्रथम असं सांगितलं की वैराग्यशील राहण्याचा संकल्प आणि वैराग्यामध्ये मला सुख आहे, सांप्रत मी पूर्ण आहे, नाहीतर नेहमी आपण एखादा विषय न मिळणं आणि त्यामुळे आपल्या स्वतःची अपूर्णता अनुभवत असतो, जणू तो विषय मिळाला नाही तर मी अपूर्ण आहे। म्हणून मी विषयाखेरीजच सुखी आणि पूर्ण आहे, तसंच मी सोहम भावानी पूर्ण आहे असं तो चिंतन करतो सुरुवातीला। आणि असं चिंतन केल्यानंतर तो श्वासावर नियंत्रण ठेवतो, बाहेर पडणारे श्वास आणि आत येणारे श्वास याच्यावर नियंत्रण ठेवतो आणि श्वासाद्वारे तो चिदाकाशात प्रवेश करतो असं सांगितलंय। आणि चिदाकाशात प्रवेश करून काय करतो? सांडूनी सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी, इडा पिंगला आणि मध्यमा या ज्या ठिकाणी एकत्र येतात तीन नाड्या, ज्या ठिकाणी दोन भुवया एकत्र येतात तेथ पाठमोरी दिठी पारखोनिया या ठिकाणी पाठीमागून पाहतो। म्हणजे पाहणारा याच्या मागे आहे, तुम्ही मी ध्याता तो पाहतो आहे आणि त्यांनी इथं पाहायचं आहे आतून। डोळ्याशिवाय पाहता येत नाही, पण डोळे ज्या जाणीवेनी पाहतात त्या जाणीवेनी पाहायचं आहे। कोणाला असं वाटतं की इथं डोळे तिरके करून लावायचे आहेत तसं नाही, तर डोळा हे पाहण्याचं साधन आहे, डोळ्याच्या माध्यमातून पाहणारा वेगळाच आहे, पाहणारा मी आहे। त्या मी डोळ्याचा वापर न करता इथं जाणीवेच्या अंगानी पाहायचं आहे। तुम्ही बसलेले आहात आणि बसलेले असताना तुम्हाला अचानक तुमच्या मांडीपाशी खाजतंय की काय असं वाटायला लागलं, तर तिथं जे खाजल्यासारखं होत आहे ते तुम्हाला तुम्ही तुमच्या जाणीवेनी पाहता। आपण जाणीवेनी बहुंशी पाहत असतो। तुमच्या पायाच्या करंगळीला लागलं, तिथं दुःख आहे, तर तुम्हाला खाली वाकून करंगळी पाहायची गरज नाहीये, तुमच्या जाणीवेनी तुम्हाला समजतं, त्याच जाणीवेनी इथं पाहायचं आहे। त्याच्यानंतर दोन मिनिटं थांबू. हरी 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 स्वामी जी. आज मी थांबायला तेवढा तयार नाहीये. याचं कारण हा विषय एका याच्यात संपला तरच, नाहीतर मग पुन्हा पुढच्या वेळेला मला पहिल्यापासून सांगायला लागेल. त्या ठिकाणी मागून जाणीवेनी आज्ञाचक्राच्या ठिकाणी पाहायचं आहे, भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी पाहायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तेथ रथ्योदके जैशी सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे, मग एकेक वेगळे निवडिता न ये, तैसी वासनांतरांची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना, जे वेळी गगनी लयो मना पवने की जे. रथ्योदके म्हणजे कुठलंही पाणी बरं का. गंगा वाहत असताना तिच्या नियत मार्गाने तिला अनेक नद्या येऊन मिळतात, काही ठिकाणी ओढे देखील येऊन मिळतात, काही ठिकाणी ओढ्यांपेक्षाही छोटे ओहोळ येऊन मिळतात. रथ्योदके म्हणजे कोणतंही पाणी. अशा प्रकारे स्वैर कुठलंही पाणी गंगेमध्ये जे मिसळतं ते, हे सगळं पाणी आपल्यामध्ये सामावून जशी गंगा समुद्राला जाऊन मिळते, तैसी वासनांतरांची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना. आपलंही तसंच असतं. आपलं मन हे जसं गंगेमध्ये काही येऊन मिसळतं, तसं मन इतका ओपन कॅमेरा आहे की जे वाचू ते वासनेच्या अंगाने आत येऊन, जे ऐकू ते आत घर करून राहतं, जे खाऊ त्याची स्मृती घर करून राहते. सगळ्या प्रकारचे विषय हे मनामध्ये घर करून राहतात. जशी गंगा समुद्राला मिळते असं सगळं घेऊन काय काय तिच्यामध्ये सामावतं ते, तसं आपलं मन किंवा चित्त देखील काय काय सामावलं जातं कळत न कळत संस्कार वशात आपल्या कर्मांमुळं, आपल्या आचरणामुळं, आपल्या बऱ्या वाईट संकल्पांमुळं, तर ते सगळं मन वागवतं. आणि जशी गंगा सागराला जाऊन मिळते, तसं या ठिकाणी जो सुखाचा सागर आहे, ज्या ठिकाणी आत्मबोध होतो ते मस्तकाकाश, त्या ठिकाणी मन प्रवेश करतं, वासनेसकट प्रवेश करतं, ज्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृतींसकट प्रवेश करतं. आणि गंगा जशी समुद्राला जाऊन मिळाली की गंगा शिल्लक राहत नाही, तिचा सागरच होतो. तसं चित्त अथवा मन नानाविध गोष्टी घेऊन साठून सोहम भावाने जे चिदाकाशात जाऊन मिळतं या ठिकाणी, ते इथं गेल्यानंतर चित्ताला स्थिरता प्राप्त होते. जसं गंगेचं वाहणं संपतं तसं चित्त जाऊन थांबतं त्या ठिकाणी. आणि चित्त जाऊन थांबल्यानंतर जसं सगळं समुद्राशी एकरूप व्हावं, तसं वासनांतरांची विवंचना, आपैसी पारुखे अर्जुना, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या ठिकाणी वासना आणि वासनांची विवंचना म्हणजे विचार हे आपोआप थांबून जातात. जे वेळी गगनी म्हणजे या प्रांतामध्ये गगनामध्ये लयो मना, मनाचा लय पवन आहे की जे श्वासाच्या आधाराने होतो. मन पवन म्हणजे प्राण आणि वासना मनामध्ये असणाऱ्या यांच्यापैकी कोणाही दोघांचा लय झाला की तिसऱ्याचा लय होऊन जातो. मनाचा लय झाला की मनाच्या बरोबर मनात असलेल्या वासनांचाही लय होतो. ध्यानाची प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे. मग त्यावेळेला काय होतं की संसार हा मनोमय आहे. प्रत्यक्ष जो संसार आहे तर तो सगळा मनामध्ये बीज रूपानी आहेच. तशा तऱ्हेने संसार हा मनोमय आहे. प्रत्येकाचा संसार हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. जसं विश्वाला संसार म्हणण्याची प्रथा आहे पण आपलं जे विश्व आहे प्रत्येकाचं ते त्या या विश्वामध्ये देखील प्रत्येकाचं विश्व वेगळं आहे आणि ते मनोमय आहे. आणि मनामध्ये संस्कार संस्कारानुरूप विचार उठत राहतात. ते असं म्हणतात की हे संसार चित्र ज्या मनोरूपी पडद्यावर उमटतं त्या मनाचाच त्या ठिकाणी लय होऊन जातो. तो मनोरूपी पडदा फाटतो. जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूपपटू फाटे. आणि मनाचा लय झाला की संसाराचाच लय होऊन जातो. वासनांचा लय होतो आणि त्या ठिकाणी प्राणांचा म्हणजे श्वासांचाही लय होतो. या तीनही गोष्टी तिथं लीन होऊन जातात. ते त्याला असं उदाहरण देतात जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तुम्ही सरोवराच्या या बाजूला आहात मध्ये सरोवर आहे आणि पलीकडे डोंगर आहेत झाडं आहेत इत्यादी. तर त्या शांत सरोवरात त्या डोंगराचं झाडांचं सगळ्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं. ते पाण्यामुळे दिसतं. जर ते सरोवर आटून गेलं म्हणजे ते पाणीच आटून गेलं तर जशी प्रतिमा दिसणार नाही प्रतिबिंब दिसणार नाही तसं तुमच्या संसाराचं जे मनामध्ये प्रतिबिंब होतं तो मनोरूप पटच फाटल्यानंतर प्रतिमाच नाहीशी होते. अर्थात तुमचा संसारच त्याचंच पूर्ण विस्मरण तुम्हाला होतं. वासनांचं विस्मरण होतं. मन नाहीस होतं आणि प्राणशक्ती देखील पांगुळते. तैसे मन एथ मुद्दल जाय मग अहंभावादिक के आहे. मनच नाहीस झालं की अहंता देखील लीन होऊन जाते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवितो. म्हणून शरीरात असतानाच मन संपल्यामुळे तो ब्रह्माशी तदाकार होऊन राहतो. आम्ही मागाहन सांगितले जे देहीचं ब्रह्मत्व पावले देहामध्ये असतानाच ते ब्रह्म झाले असं आम्ही मागच जे सांगितलं म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून सांगत आलेले आहेत. स्थितप्रज्ञ लक्षणात सांगितलं, कर्मयोग्यामध्ये सांगितलं, संन्यासी आणि कर्मयोगी यांच्या तुलनेत सांगितलं, जीवनमुक्ताची लक्षणं पाचव्या अध्यायात सांगताना सांगितलं. ते येणे मार्गे आले म्हणून या पंथावरून ते चालत गेले म्हणून देहात असतानाच ते परब्रह्माशी समरस झाले. आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते. सुरुवातीला जे यम आणि नियम म्हणजे इंद्रिय आणि मन याच्यासाठी म्हणून आवरण्यासाठी म्हणून जे उपाय केलेले होते ते डोंगरासारखे होते. जसा डोंगर चढून उतरावा पुढचा डोंगर चढून उतरावा तसं तेव्हा झालेलं होतं. पण आता मात्र तीही आपणपे करूनी निर्लेप घेतले प्रपंचाचे माप साच शांतीचे रूप होऊन ठेले ते आता शांत स्वरूप जणू शांतीचं मूर्तिमंत रूप ते झाले ही ध्यानाची प्रक्रिया सांगितली. तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू दिवसाचा प्रारंभ ज्या ध्यानाने करायचा ते ध्यान कसं करायचं याची ही प्रक्रिया आहे. हे ध्यान तसं जर पाहायचं झालं तर वर्णन करून जे सांगितलं वेळ संपत आली आहे पण आपण थोडक्यात करूया. आपण शांत बसू, स्तब्ध स्थिर आणि आपण संकल्प करू की मी सर्व ज्ञानेंद्रियांखेरीज ज्ञानेंद्रियांच्या विषयांखेरीज मी पूर्ण आहे, मला विषयांची आवश्यकता नाही. डोळ्यांचे विषय, कानाचे विषय, स्पर्शाचे विषय, खाण्याचे विषय, घ्राणाचे विषय, गंधादी यापासून मी मुक्त आहे आणि पूर्ण आहे. मी कर्मेंद्रियांच्या विषयांपासून देखील मुक्त आहे, मला चालण्याची आवश्यकता नाही. या क्षणाला मला कोणत्याच विषयाची आवश्यकता नाही. हा संकल्प खरा तीन वेळेला करायचा, पण असा संकल्प आपण दृढ बलवत्तर करू. आपण विषयांखेरीज कोणत्याही विषयांखेरीज पूर्ण आहोत. मला विषयांची यत्किंचितही गरज नाही. मी विषयाखेरीज सुखी आहे, पूर्ण आहे या क्षणाला. हा माझा वैराग्याचा आधार आहे. विषयरहित झालेला मी हा अक्षर अव्यय अविनाशी परमात्माच आहे. विषयरहित झालेला मी हा अक्षर अव्यय परमात्माच आहे. मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. मी देह मन बुद्धी नाही. हाही संकल्प तीन वेळेला करायचा आहे. तो परमात्माच मी आहे. सोहम अस्मी इति. अनुग्रहाच्या वेळेला दाखवले तसे मध्यमेतून नाभीस्थानापासून श्वास खेचून चिदाकाशापर्यंत सो असं म्हणत श्वास घ्यायचा आहे, किंचित काळ रोधून धरायचा आहे आणि हम असं म्हणत सोडायचा आहे. असे चार पाच श्वास घेऊ. श्वास मन आणि सोहम शब्द यांची त्रिवेणी साधायची आहे. मनाला इकडे तिकडे फिरू द्यायचं नाही. नाभिस्थानापासून सो असं म्हणत आपण चिदाकाशात जातो आहोत. तिथं परमात्म्याशी एकरूप होऊन थांबतो आहोत. श्वास रोधून धरलेला आहे आणि हम असं म्हणत श्वास सोडत आपण परत नाभिस्थानी येतो आहोत. असे चार पाच श्वास घ्यायचे. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामी करीती. आणि एक श्वास सो असं म्हणत घेतल्यानंतर चिदाकाशात थांबून राहायचं आहे. श्वास रोधायचा, परमात्म्याशी एकरूप होऊन थांबायचं आणि परमात्म्याशी एकरूप होऊन थांबणं तसंच ठेवायचं. श्वास आता सुटेल तसा सुटो. आता श्वासाकडे दुर्लक्ष. आता तुम्ही परमात्म भावनेने मस्तकाच्या प्रांतामध्ये आहात. अविनाशी नित्य स्वरूप चैतन्य रूप शांत आनंद स्वरूप असे तुम्ही परमात्म्याशी एकरूप होऊन थांबलेले आहात चिदाकाशात. आणि तिथून सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठमोरी दिठी पारखोन. या पाठीमागून तुम्ही तुमच्या दोन भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रापाशी पाहता आहात. परमात्म स्वरूप असलेले तुम्ही जाणीवेनी आतून आज्ञाचक्रापाशी लक्ष ठेवून आहात. काय विचार उठतात, काय वासना उठतात, काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते वासना, अंतरींचे तरंग नाना काये म्हणती पाहत आहात. अलिप्तपणाने पाहत आहात आणि त्याच्या माग धावत नाही. विचार उठतो, तुम्ही प्रतिसाद न दिल्यामुळं नाहीसा होतो. तुम्ही आत्मरूप आहात, सच्चिदानंद स्वरूप आहात. तुम्ही वृत्तीला पाठिंबा देत नाही, त्यामुळे वृत्ती उठते तरी निमून जाते आणि तुम्ही निस्तरंग आत्मस्थिती अनुभवता. तेथ वासनांतरांची विवंचना आपैसी पारुखे अर्जुना. एक एक विचार उठला तरी निमून जातो आहे. परत पुढचा विचार उठायला वेळ लागतो आहे. परत एखादा विचार उठला तरी तुम्ही प्रतिसाद दिला नाही तो नाहीसा होतो. वासना निर्माण झाली, तुम्ही प्रतिसाद नाही दिला. तुम्ही आत्मरूप आहात, ब्रह्मस्वरूप आहात. ती वासना निमून गेली. वासनांतरांची विवंचना आपैसी पारुखे अर्जुना असं चाललेलं आहे. त्या ठिकाणी चित्ताची अचित्त दशा होते आहे. मनाचं अमन होत आहे, विचाररहितता येते आहे, जे वेळी गगनी लयो मना पवन एकी जे मनाचा लय होतो आहे, श्वास ही थांबतो आहे, मन निस्तब्ध, मन प्राणशक्तीचा देखील मधूनाधून लय आणि एरवी चाललेला श्वास देखील अगदी नाकातल्या नाकात नासाभ्यंतर चारिणो असा आणि मधूनाधून मनाबरोबर त्याचंही लय जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे मनच जर दीर्घ काळ नाहीस झालं तर देहाहंता नाहीशी होते आणि आपण जाणीवेनी चिदाकाशामध्ये सोहम भावानी जे थांबलेले आहोत तो सोहम भाव केवळ शिल्लक राहतो, परमात्म्याशी एक रूपतेचा भाव असा योगी शरीरामध्ये आहे पण तो ब्रह्मस्वरूप आहे, शरीरेची परब्रह्म होये अनुभवितो। असं बसून आणि रोज अशा प्रकारे अभ्यास करून ब्रह्मत्वाची प्राप्ती होते, तीही आपण पे करून निर्लेप घेतले प्रपंचाचे माप, साचची शांतीचे रूप होऊन ठेले। देह भावना गेली, देहा हंता गेली, जगत भान मावळलं, आता शांती खेरीज काही उरतच नाही। हरी हरी हरी, ही शांती कायम ठेवून आपण हळूहळू भानावर येऊ, सावध होऊ। आपले तळहात एकमेकांवर घासून आपल्या गालाला डोळ्याला त्याचा स्पर्श करत हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही। हरी हरी, राम राम। तो आदि तव ओंकारू ध्याने करीती गोचरू, याच हे खरं निरूपण आहे। ध्यानानी अशा रीतीने परमात्मा गोचर होतो, परमात्मा प्रतीतीला येतो, जो आता आपण अगदी 10 मिनिट बसलो पण हे ध्यान साधारणपणे तास दीड तास रोज असं करायला पाहिजे, त्यामुळे खऱ्या अर्थाने देहभाव ओलांडला जातो, खऱ्या अर्थाने आपण आत्मस्वरूपाशी तदाकार होतो। भगवद्गीतेमध्ये आलेल्या ध्यानाच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या आपण एका पाठोपाठ एक अशाच पद्धतीने पाहूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 हरि। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांतिः शांतिः शांतिः। हरी 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 हरी। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी बोला। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
श्री राम का ही निवेदन।